सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
गुड मॉर्निंग श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग डॉक्टर पाटणकर.
गुड मॉर्निंग आणि नमस्कार.
खरं तर आपण किडनी स्टोन बद्दल बोलतोय आणि ऑपरेशन हा त्यातला सगळ्यात मोठा पार्ट असतो ज्याला लोक घाबरून असतात, तर किडनी स्टोनचे ऑपरेशन करण्याची गरज नाही हे तुम्ही कधी ठरवता? म्हणजे ही आनंदाची बातमी लोकांना कधी देता?
आधी आनंदाची बातमी सांगतो की मूतखडा हा काढण्याची वेळ केव्हा येते हे पेशंट ठरवण्यापेक्षा पेशंट एक लक्षात घ्यायला पाहिजे, दुखणं हा वेदना हा एक भाग असू शकतो की असह्य वेदना झाल्यामुळे आता काही पर्याय राहत नाही, औषधोपचार केलेले आहेत तरी खडा निघत नाहीये, छोटा जरी असला तो निघून जात नाहीये, अर्थात त्यावेळेला मूतखडा हा काढावाच लागतो. कारण वेदना हे त्यातलं मुख्य लक्षण असतं. पण या व्यतिरिक्त सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा खडा त्या मूत्रमार्गात येऊन अडकून मूत्रपिंडावरती जर काही दुष्परिणाम निर्माण करत असेल तर नक्कीच ऑपरेशन किंवा काही जे उपचार हे करण्याची अत्यंत गरज असते. आता एक सर्व उदाहरण द्यायचं झालं तर छोटासा खडा आहे पेशंटच्या पोटात, काही दुखत नाहीये, 5 mm 6 mm किडनीच्या आतल्या पोटात आहे, किडनीच्या कार्यवहनात काही अडथळा नाहीये, तर अशा वेळा नक्की मी सांगेन की काही औषधोपचार करून, म्हणजे त्यासाठी देखील आम्ही काही रिसर्चही केलेला आहे की अशा स्वरूपाचे जे खडे आहे ज्याला आम्ही म्हणतो असिम्प्टोमॅटिक किंवा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह, न अडकलेले असे म्हणजे जे लक्षणं काही नसतील असे खडे 5-6 mm 7 mm पर्यंत जर खडे असतील तर हे खडे नक्की औषधोपचारांनी आपल्याला काढून टाकता येतात. अर्थात प्रत्येक वेळेला हा उपाय यशस्वी होईल असं नाही, परंतु साधारणतः काही दिवस ट्रीटमेंट दिल्यानंतर जर हा खडा पडलाच नाही आणि जर त्यामुळे किडनीला सूज येत असेल, अडथळा होत असेल, तर मात्र खडा काढणे आवश्यक
असतं नक्कीच. आता ऑपरेशन बद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय सर मला, पण त्याआधी आपल्या श्रोत्यांना सांगूयात. श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधित तुमच्या मनात काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला, मेहेंदळे गॅरेज जवळ एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100. नंबर पुन्हा एकदा 020-670-29-100. 02-0-670-29-100. डॉक्टर पाटणकर, जसं आता तुम्ही म्हणालात की ऑपरेशन करायचं का नाही हे डॉक्टर ठरवतात किंवा वेदना ठरवतात, तर आता तशी ऑपरेशनची गरज कधी निर्माण होते? म्हणजे त्याला जसं आपण म्हणतो की 5 mm 6 mm स्टोन असेल किंवा एखाद्याच्या पोटात 24-25 mm स्टोन असेल, तर 24-25 mm स्टोनला ऑपरेशन केलंच पाहिजे का?
हो, कारण या ठिकाणी मी म्हटलं तसं की जिथून खडा बाहेर पडणार आहे ती जी मूत्रभाग नलिका असते त्याचा व्यास किंवा डायमीटर साधारणतः 3-4 mm इतका असतो. त्यामुळे आम्ही नेहमी असं म्हणतो की 6 mm 7 mm किंवा 8 mm पर्यंत खडा पडू शकेल. एखादा खडा साधारणतः 10 mm पेक्षा मोठा झाला तर तो पडण्याची शक्यता नैसर्गिकरित्या जवळजवळ राहत नाही, त्याच्यामुळे नक्कीच असे एवढे मोठे खडे काढून टाकावे लागतात.
अच्छा, आणि ते कशा पद्धतीने काढले जातात त्याचेही काही वेगळे प्रकार असतात का?
आता तुम्ही ऑपरेशन हा शब्द वापरला म्हणजे तुमच्या मनात आलं की चिरफाड. तुम्हाला मी हेही सांगतो की साधारणतः 80 सालापासून मी प्रॅक्टिस करतोय.
अच्छा.
तर त्यावेळेस म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये किडनी स्टोन काढायचा म्हणजे एक मोठा छेद घेऊन पोट फाडून तो खडा काढावा लागत असायचा. पण त्यानंतर ज्या काही नवीन दुर्बिणी ज्या काही उपचार पद्धती आल्या त्यामुळे मी आता असं म्हणेन की ऑपरेशनची भीती कशाला हा शब्द मी वापरेन. इतके हे सोपे उपाय आता उपलब्ध झालेले आहेत.
खरं तर या उपायांबद्दलही जाणून घ्यायचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की दुर्बिणीद्वारे ऑपरेशन केलं जातं, पण आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली तेव्हा आज आपण इथेच थांबूयात. सर, तुम्ही आज जी माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद.
श्रोते हो, किडनी आणि मूत्रविकारांवरील सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर नक्की संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला, मेहेंदळे गॅरेज जवळ एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100. 020-670-29-100. 02-0-670-29-100. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर सुरेश पाटणकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.